आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था 2032 मध्ये 1 ट्रिलियन डॉलर इतकी बनेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत प्रतिपादन. राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी. राज्यातल्या 7 जागांचा समावेश. विदर्भात उष्णतामानात वाढ. काही जिल्ह्यात कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या पुढे. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सामना रंगणार. आता सविस्तर बातम्या. महाराष्ट्र ही देशातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था असून 2032 ती 1 ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था बनेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावावरील चर्चेला ते आज उत्तर देत होते. राज्याची अर्थव्यवस्था गेल्या 11 वर्षात 13 लाख कोटींवरून वाढून 51 लाख कोटींवर गेली आहे. म्हणजेच अर्थव्यवस्थेत तिप्पट वाढ झाली आहे असं ते म्हणाले. तसंच महाराष्ट्र 30 लाख कोटींचं जीएसटी संकलन करतो. देशाच्या जीएसटीतला वाटा चालू आर्थिक वर्षात 14% आसपास राहील असं मुख्यमंत्री म्हणाले. दावोसमध्ये झालेल्या करारांपैकी 75% करारांची अंमलबजावणी होत आहे तर 2025 झालेल्या करारांपैकी 82% करारांची अंमलबजावणी होत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. यात 83% परकीय गुंतवणुकीचा समावेश असून देशातील एकूण परकीय गुंतवणुकीच्या 39% गुंतवणूक महाराष्ट्रात होते असं त्यांनी नमूद केलं. राज्याचा बेरोजगारी दर 2025-26 3% खाली आला आहे असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. ऐकूया आजच्या विधिमंडळ कामकाजाचा आढावा आमच्या प्रतिनिधीकडून.
राज्य विधानसभेत आज पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला सुरुवात झाली. यंदा पुरवणी मागण्या 11,000 कोटींवर आल्या. श्रावणबाळ योजना, संजय गांधी निराधार योजना, शिवभोजन योजना अशा योजनांसाठी निधी मिळत नाही. जिल्हा परिषद शाळा बंद पडत आहेत. अनेक शाळांत शिक्षक नाहीत. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी ट्रेनिंग सेंटर नाही. अशा तक्रारींचा पाढा काँग्रेस नेते नितीन राऊत यांनी वाचला. या विभागांना तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी केली. सारथी योजनेअंतर्गत आर्थिक वर्ष 2025-26 388 विद्यार्थ्यांना 7,24,00,000 रुपये शिष्यवृत्तीची रक्कम वितरित झाली आहे. शिष्यवृत्ती प्राप्त उर्वरित 379 विद्यार्थ्यांसाठी 5,96,00,000 रुपये शिष्यवृत्तीची रक्कम 31 मार्चपर्यंत वितरित करावी अशा सूचना दिल्या आहेत असं सरकारकडून विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासाला सांगण्यात आलं. जयंत पाटील, अभिजित पाटील यांनी यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. ही योजना पुढेही सुरू राहील असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. राज्यातील सर्व समाजकार्य महाविद्यालयातील प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर शासन सकारात्मक भूमिका घेत असून अनेक निर्णय प्रक्रियेत आहेत अशी माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत दिली. दरम्यान राज्यात एक नवी औद्योगिक क्रांती होत असून महाराष्ट्राच्या विकासाची गती आता कुणीही थांबवू शकणार नाही. औद्योगिक गुंतवणुकीत महाराष्ट्र आजही देशात क्रमांक 1 राज्य आहे. राज्यात सुरू असलेल्या विकास यात्रेचं प्रतिबिंब राज्यपालांच्या अभिभाषणात उमटलं असून प्रगत, समृद्ध आणि सुरक्षित महाराष्ट्र घडवणे हेच सरकारचं प्रमुख ध्येय आहे असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधान परिषदेत केलं. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधान परिषदेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाषणाची सुरुवात दिवंगत नेते अजित पवार यांच्या आठवणीने केली. अजितदादांच्या निधनामुळे या अधिवेशनावर दुःखाचं सावट असून त्यांनी नेहमी विकासाचं राजकारण केल्याचं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी सांगितलं. आकाशवाणीसाठी वृत्त विभागातून मी नम्रता फलके.
राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगानं जारी केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या 7 जागांचा समावेश आहे. आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून 5 मार्चपर्यंत अर्ज स्वीकारले जातील. 6 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल तर 9 मार्चपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. निवडणूक आवश्यक ठरल्यास 16 मार्च रोजी मतदान होणार असून त्याच दिवशी संध्याकाळी मतमोजणी केली जाईल. शरद पवार यांच्यासह राज्यातल्या 7 सदस्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतो आहे. महसूल विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी राज्य सरकारनं नोंदणी प्रक्रियेसाठी ऑनलाईन ई बॉन्डची सुविधा सुरू केली असल्याची माहिती चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. या सुविधेमुळे नागरिकांना घर बसल्या ई बॉन्डद्वारे मुद्रांक शुल्क ऑनलाईन भरणं शक्य होणार आहे. तसंच राज्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान राबवण्याची तयारी सुरू असून मार्च ते मे महिन्यादरम्यान मंडळ स्तरावर शिबिर आयोजित केली जाणार आहे. या शिबिरात महसूल विभागाच्या सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात काल रात्री 12 वाजताच्या सुमारास जिल्ह्याच्या दक्षिण भागातील सिरोंचा आणि अहेरी तालुक्यात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. यामुळे नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली. काल रात्री 11:50 सिरोंचा तालुक्यासह अहेरी तालुक्यातील अहेरी आलापल्ली नागेपल्ली आणि अन्य ठिकाणच्या नागरिकांना जमिनीला कंपनं जाणवली. या भूकंपाचा केंद्रबिंदू तेलंगणा राज्यातील मंचेरियल जिल्ह्यातील रामगुंडम पासून 35 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टर स्केल नोंदवण्यात आली. मागील 5 वर्षात गडचिरोली जिल्ह्यात 5 वेळा भूकंपाचे धक्के जाणवले आहे. 31 ऑक्टोबर 2021 रोजी संध्याकाळी सिरोंच्या अहेरी चामोर्शी आणि मुलचेरा तालुक्यातील अनेक गावांमध्ये भूकंपाचे धक्के बसले होते. या भूकंपाची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल एवढी होती. 4 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल एवढी होती. पुण्यातल्या पोर्श अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अग्रवाल अंतरिम जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला आहे. आरोपीचे वकील मुकुल रोहतगी यांनी अग्रवालच्या अंतरिम जामीनाची विनंती केली होती. पुण्यात 19 मे 2024 झालेल्या पोर्श अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू झाला होता. ही गाडी अल्पवयीन मुलगा चालवत होता. या अपघातानंतर तर मुलाच्या रक्त चाचणी अहवालात फेरफार केल्याचा आरोप विशाल अग्रवाल यांच्यावर ठेवला होता. न्यायमूर्ती बी व्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्ज्वल भुयान यांच्या पीठासमोर पुढची सुनावणी 3 मार्चला होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठ नागपूरचा 4था दीक्षांत समारंभ येत्या शनिवारी 28 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता बुटीबोरी नजीक वारंगा इथल्या विद्यापीठ परिसरात होणार आहे. या समारंभाला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून अध्यक्षस्थान न्यायमूर्ती अतुल एस चांदूरकर भूषवणार आहे. यावेळी माजी सरन्यायाधीश न्यायमूर्ती शरद बोबडे, न्यायमूर्ती भूषण गवई तसंच न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर यांची उपस्थिती राहणार आहे. या दीक्षांत समारंभात 213 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येणार असून गुणवंत विद्यार्थ्यांना 25 सुवर्णपदकं देण्यात येणार आहे. दरम्यान याच दिवशी संध्याकाळी 4 वाजता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या परिसरात न्यायदेवतेच्या मूर्तीच्या अनावरणाचा कार्यक्रम या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची पुण्यतिथी. यानिमित्तानं देशभरातून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. जाज्वल्य राष्ट्रभक्तीचा हुंकार, थोर क्रांतिकारक, हिंदुत्ववादी विचारांचे विद्यापीठ स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना पुण्यतिथीदिनी कोटी कोटी नमन अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना आदरांजली वाहिली आहे. दरम्यान दादर इथलं त्यांचं निवासस्थान हे सावरकर प्रेमींसाठी मंदिरासारखं आहे. त्यांचं हे निवासस्थान राष्ट्रीय स्मारक म्हणून तयार केलं पाहिजे अशी मागणी विधान परिषदेचे नेते संजय उपाध्याय यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. प्रेमभंग हे आत्महत्येला प्रवृत्त करण्यासाठीचं कारण होऊ शकत नाही असं महत्वपूर्ण मत दिल्ली उच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. आत्महत्येला प्रवृत्त केल्याबाबतच्या गुन्ह्यातल्या व्यक्तीला जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे म्हटलंय. या व्यक्तीच्या लग्नानंतर त्याच्या माजी प्रेयसीनं आत्महत्या केली होती. या आत्महत्येबाबत त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला होता. प्रेमभंग म्हणजे आत्महत्येशिवाय पर्याय नसणारी परिस्थिती नसल्याचं जामीन मंजूर करताना न्यायालयानं हे म्हटलंय. 4थे विश्व मराठी संमेलन उद्यापासून नाशिक इथं होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज बोली भाषांचा महोत्सव आयोजित करण्यात आला. या संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते महाकवी कालिदास कला मंदिरात करण्यात आलं. बोली भाषा हे महाराष्ट्राचं वैभव आहे. याच बोली भाषांनी मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न केलं आहे असं प्रतिपादन यावेळी कर्णिक यांनी केलं. T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या Super 8 पहिल्या गटातल्या सामन्यांमध्ये आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सामना होणार आहे. चेन्नईत MA चिदंबरम मैदानावर आज संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. भारताला उपांत्य फेरीत स्थान मिळवण्यासाठी आजचा सामना तसंच येत्या रविवारचा वेस्ट इंडिज बरोबरचा सामना या दोन्हींमध्ये विजय मिळवणं आवश्यक आहे. विदर्भातील सर्व जिल्ह्यात किमान तापमानात वाढ नोंदवली जात असून आज चंद्रपूर जिल्ह्यात 21 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद करण्यात आली. त्यापाठोपाठ अकोला इथं 20 अंश तर बुलढाणा इथं 19 अंश सेल्सिअस इतकं किमान तापमान नोंदवण्यात आलं. त्याच प्रमाणात कमाल तापमानात देखील वाढ होते आहे. अकोला जिल्ह्यात 36 अंश सेल्सिअस तर अमरावती आणि चंद्रपूर जिल्ह्यात 35 अंश सेल्सिअसच्या घरात कमाल तापमान नोंदवण्यात आलं. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्याची अर्थव्यवस्था 2032 $1 ट्रिलियन इतकी बनेल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं विधानसभेत प्रतिपादन. राज्यसभेच्या 37 जागांसाठी होणाऱ्या द्वैवार्षिक निवडणुकीची अधिसूचना निवडणूक आयोगाकडून जारी. राज्यातल्या 7 जागांचा समावेश. विदर्भात उष्णतामानात वाढ. काही जिल्ह्यात कमाल तापमान 35 सेल्सिअसच्या पुढे. आणि T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि झिम्बाब्वे यांच्या दरम्यान सामना रंगणार. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात 6:15 विविध भारतीवर प्रसारित होईल. नमस्कार.